चीनीमंडी.com पॉडकास्ट। मंसूरपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला। मंसूरपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी रात्री 2 वाजता विक्रमी गाळप झाल्यावर संपला। कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित तसेच ऊस व्यवस्थापक बलधारी सिंग माहिती देताना म्हणाले की मंसूरपूर साखर कारखान्याने यावेळी 1,57,00,000 क्विंटल ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे। साखर कारखान्याने 18,00,000 क्विंटल साखरेचे उत्पादन केले। मंसूरपूर साखर कारखान्याने सर्वात उशिरापर्यंत ऊसाचे गाळप केले। समारोपाच्या वेळी ओएन तिवारी, रवींद्र सिंग शर्मा, मुनेश कुमार, सोम प्रकाश, प्रदीप राठी, संजय कुमार शर्मा, ब्रजराज यादव, शिवकुमार पुंडेर, अजय गुप्ता तसेच अन्य सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।